नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या दिशाभूल प्रकरणी फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाला नॅककडून नोटीस. दिल्लीत स्फोट घडवणारी व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक इथं 20,000 कोटी रुपयांची कामं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशातून मेफेड्रॉनची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांकडून अटक. आणि आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण तसंच 1 रौप्यपदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. चुकीच्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद नॅकनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या विद्यापीठाला नॅकची कोणतीही मान्यता नसल्याचं तसंच याबाबतच्या कोणत्याही प्रक्रियेत हे विद्यापीठ सहभागी नसल्याचं नॅकनं म्हटलं आहे. या विद्यापीठाअंतर्गत परिसरात 3 महाविद्यालयही सुरू असल्याचं समोर आलं आहे. या विद्यापीठाच्या आवारातून आणखी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. हे वाहन संशयित शाहीन शाहीदच्या नावावर असल्याचं समजतं. दरम्यान दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं आहे. स्फोटानंतर त्याचा पाय स्टिअरिंग व्हील आणि अॅक्सिलेटरमध्ये अडकला होता. त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईच्या नमुन्याशी जुळला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. विधानसभेच्या 243 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान झालं. मतमोजणी प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 9,84,96,626 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्य निवडणूक आयोगानं अद्ययावत यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यापूर्वीच्या म्हणजेच राज्य विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संख्येत सुमारे 14,70,000 मतदारांची भर पडली आहे. सर्वात जास्त नवीन मतदार ठाणे जिल्ह्यात 2,71,666 इतके नोंदवले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज प्रत्यक्षात स्वीकारावेत अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. काँग्रेस पक्षाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचं पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. उमेदवारांचा ऑनलाईन अर्ज हा 20 पानी असून त्यात गेल्या निवडणुकीत किती मतं मिळाली, किती खर्च केला अशी माहिती मागितली आहे. हा अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असून हे अर्ज ऑनलाईन भरताना अडचणी उभ्या राहत असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी साधर्म्य सांगणारं ट्रम्पेट हे चिन्ह निवडणूक आयोगानं यादीतून बाद केलं आहे. या चिन्हाला मराठीत तुतारी असं नाव दिलं होतं. या चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होऊन आपली मतं अपक्षांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसंच राज्य सरकारकडून 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामं केली जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज नाशिक इथं 6,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. कुंभमेळा पूर्ण होईपर्यंत या कामांमध्ये आणखी 5,000 कोटी रुपयांची कामं वाढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे आणि मला असं वाटतं संपता 25,000 कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावी लागतील. त्यातली जवळपास 20,000 कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या 6,000 कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे.
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून 99,14,00,000 रुपये खर्चातून रामकुंड परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकालपथाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना यंदाचा कुंभमेळा हा त्रिखंडी कुंभमेळा असल्याचं सांगत विकास कामांची तसंच सुविधांची गुणवत्ता उत्तम असण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,
एरवी कुंभमेळा 13 महिन्यांचा असतो, यंदाचा त्रिखंडी कुंभमेळा आहे त्यामुळे 22 महिन्यांचा हा कुंभमेळा चालणार आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जवळपास 22 महिने साधू संत आणि भाविक यांची ये जा असणार आहे. तयार होणाऱ्या सुविधा पुढे पुष्कळ काळ टिकणाऱ्या पद्धतीने अतिशय दर्जेदार या ठिकाणी होतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरानं जगभरात क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे असं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत एआय वापर प्रशिक्षण वर्गाला भेट दिल्यानंतर लोढा बोलत होते. एआय तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा वेळ वाचणार आहे हे लक्षात घेऊन राज्यात नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विभाग राबवत असल्याचं लोढा म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा इथं नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं ती वास्तू अधिग्रहित करून तिथं स्मारक उभारलं जाणार आहे. यासाठी आग्रा इथल्या या जागेचं अधिग्रहण आणि संबंधित प्रक्रिया राबवण्याकरता उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी समन्वयक म्हणून पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून शहरातल्या मतदार यादीत घोटाळा करण्यात आला असून हे काम अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली केल्याचा आरोपही दानवे यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अन्वयांसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या परिसरात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत 3 लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे 3,500 जास्त दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातल्या सुमारे 1,000 परवान्यांचा समावेश आहे. या कारवाईत 418 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इम्रान उर्फ बब्बू खान याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी आज माध्यम प्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली. या चौघांकडून 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाच्या MD सुमारे 2.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 450 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून 20,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेचं नागरी मित्र पथक तसंच पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत एका रिक्षातून अवैधरित्या वाहतूक होत असलेलं हे प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलं. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शेड्युल्ड ड्रग अर्थात प्रवर्गीय औषधांची विक्री करू नये असे निर्देश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात औषध विक्रेत्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. तरुण पिढी व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन घुगे यांनी केलं. नगर परिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथं 6, पैठण इथं 11 तर वैजापूर नगर परिषदेसाठी 17 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. या तिन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी 1 अर्ज दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज 2 सुवर्ण आणि 1 रौप्यपदकाची कमाई केली. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेन्नम, प्रीतिका प्रदीप आणि दीपशिका यांच्या संघानं कोरिया संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. तर मिश्र सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा आणि दीपशिका यांनी बांगलादेशचा पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा, साहिल जाधव आणि प्रथमेश फुगे यांच्या संघाला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या दिशाभूल प्रकरणी फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाला नॅककडून नोटीस. दिल्लीत स्फोट घडवणारी व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं DNA चाचणीतून स्पष्ट. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक इथं 20,000 कोटी रुपयांची कामं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण तसंच 1 रौप्यपदकाची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10 नमस्कार.